नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिप संमेलनातून केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावणारं नेतृत्व तयार होईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं सोल लीडरशिप संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे यावेळी उपस्थित होते. राष्ट्र उभारणीसाठी नागरिकांचा विकास खूप महत्वाचा असून स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिपची स्थापना विकसित भारताच्या प्रवासाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं पंतप्रधान म्हणाले. दिल्लीत 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त आज सकाळी ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. संमेलनाचं उद्घाटन दुपारी 3:30 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांच्यासह संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असतील. तालकटोरा क्रीडा संकुलातल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनात मान्यवरांच्या मुलाखती, बहुभाषिक कविसंमेलनं, विविध परिसंवाद असे कार्यक्रम होणार आहेत. केंद्र सरकारनं समाज माध्यमांवरील विविध प्लॅटफॉर्म आणि ओटीटीसाठी भारतीय कायदे आणि माहिती तंत्रज्ञान नियम 2021 अंतर्गत नियमावली जारी केली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी कायद्यानं प्रतिबंधित असलेला कोणताही कंटेंट प्रसारित करू नये आणि कंटेंटचं वयानुसार वर्गीकरण करावं अशा सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं केल्या आहेत. देशात मागच्या 10 वर्षात आरोग्यावर होणारा खर्च 64% घटून सुमारे 39% इतका झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी दिली आहे. नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय आरोग्य संवाद 2025 या कार्यक्रमात ते आज बोलत होते. पंतप्रधान जन आरोग्य योजनेसह राष्ट्रीय आरोग्य योजना आणि अन्य अशा योजनांमधून पुरवल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांमुळे खर्चात ही घट झाल्याचं ते म्हणाले. देशातली सुमारे 40% लोकसंख्या या योजनांअंतर्गत येते असं नमूद करत नुकतंच 70 वर्षांवरच्या सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ट करून घेण्यात आल्याचं नड्डा यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वाहन बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आज 2 व्यक्तींना अटक केली. बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा इथून या दोघांना आज सकाळी ताब्यात घेण्यात आलं. अभय शिंगणे आणि महेश वायाळ अशी या दोघांची नावं असून त्यांची मुंबईत गोरेगाव पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे. काल एका ईमेलद्वारे ही धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू करून 24 तासात संशयितांना ताब्यात घेतलं आहे. पीक विमा कंपनीकडे असलेला 99 कोटी रुपयांचा थकीत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा या मागणीसह परभणी जिल्ह्यातल्या शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, नाफेडनं शिल्लक सोयाबीनची खरेदी करावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं परभणी इथं गोदापात्रात सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आंदोलनकर्त्यांशी केलेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. यंदा राज्यातल्या 5,130 मुख्य केंद्रांवर परीक्षा होत असून 16,11,610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटं वेळ वाढवून देणार असल्याचं मंडळानं कळवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 10वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान आजपासून सुरू झालेल्या या 10वीच्या परीक्षांमध्ये अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी बीड जिल्ह्यात शिक्षण विभागानं 7 भरारी पथकांसह 156 बैठी पथकं स्थापन केली आहेत. प्रत्येक केंद्रावर बैठ पथक पूर्ण वेळ उपस्थित राहणार असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पथक कोणत्याही क्षणी परीक्षा केंद्रावर अचानक येऊन पाहणी करणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जागतिक मातृभाषा दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपली मातृभाषा जपण्यासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी कटिबद्ध राहूया असं त्यांनी याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत आज अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. ब गटातल्या संघांदरम्यानचा हा पहिलाच सामना आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10